आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया अभियानामुळे भारत जगातलं महत्वाचं उत्पादन केंद्र बनल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या 11,240 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण। शासकीय औद्योगिक संस्थांमधल्या तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण देण्यासाठी हर घर दुर्गा अभियानाला उद्यापासून प्रारंभ। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठीच्या प्रचाराची सांगता, 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार। आणि भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द। केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया या महत्वाच्या अभियानाला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये केलं। प्रधानमंत्र्यांनी आकाशवाणीवर आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला। या कार्यक्रमाचा हा 114वा भाग होता। या अभियानानं गरीब मध्यमवर्ग तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा लाभ झाला। या अभियानामुळे आज भारत उत्पादनाचं केंद्र बनला आहे असं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातल्या पारंपरिक रेशीम उद्योगाचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला। भंडारा टसर सिल्क हँडलूम या नावानं ओळखला जाणाऱ्या या उद्योगात महिलांचा सर्वाधिक सहभाग आहे। या रेशीम उत्पादनाला लोकप्रियता मिळत असून स्थानिक समुदायही सक्षम होतो असल्याचं सांगून हाच मेक इन इंडियाचा गाभा असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले। येत्या 2 ऑक्टोबरला स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीलाही 10 वर्ष पूर्ण होत आहेत। स्वच्छता मोहीम नैमित्तिक नाही तर ते निरंतर चालणारं काम आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। आपल्या अलीकडच्या अमेरिका दौऱ्यात अमेरिका सरकारनं भारताला सुमारे 300 प्राचीन कलाकृती परत केल्याची त्यातल्या कलाकृतींची तपशीलवार माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली। देशातल्या नागरिकांची प्रतिभा आणि सृजनशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सुरू केलेल्या क्रिएट इन इंडिया या उपक्रमाची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली। या अंतर्गत आखलेल्या 25 आव्हानांमध्ये सहभागी व्हावं आणि आपली सर्जनशीलता जगासमोर आणावी यासाठी वेव्ज इंडिया .org या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन त्यांनी केलं। मन की बात या कार्यक्रमाला 10 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या।
मन की बात की 10 वर्ष की यात्रा ने एक ऐसी माला तैयार की है जिसमें हर एपिसोड के साथ नई गाथाएं, नए कीर्तिमान, नए व्यक्तित्व जुड़ जाते हैं। हमारे समाज में सामूहिकता की भावना के साथ जो भी काम हो रहा हो उन्हें मन की बात के द्वारा सम्मान मिलता है।
मन की बात साठी देशाच्या कानाकोपऱ्यातली कोट्यवधी श्रोत्यांनी माहिती उपलब्ध करून दिली। हे श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत अशा शब्दात त्यांनी श्रोत्यांची प्रशंसा केली। मन की बातच्या प्रसारणाची धुरा सांभाळणाऱ्या आकाशवाणी दूरदर्शनसह हा कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या आणि त्यावर विविध कार्यक्रम रचणाऱ्या इतर दूरचित्रवाहिन्या आणि युट्यूबर्सचेही त्यांनी आभार मानले। महाराष्ट्रातल्या 11,240 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरस्थ पद्धतीने केलं।
पुण्यातल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो सेवेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं। त्याबरोबरच 2,955 कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो स्वारगेट कात्रज विस्ताराची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली। पुण्यातल्या भिडेवाडा इथल्या सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाचं भूमिपूजनही मोदी यांनी केलं। राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाअंतर्गत बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झालं। सोलापूर विमानतळाचं उद्घाटन देखील त्यांनी केलं। महाराष्ट्रानं आता नवे संकल्प आणि मोठी लक्ष्य निश्चित करायला हवीत असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं।
आज महाराष्ट्र को नए संकल्पों के साथ बड़े लक्ष्यों की जरूरत है। इसके लिए हमें पुणे जैसे हमारे शहरों को प्रगति का, अर्बन डेवलपमेंट का सेंटर बनाना जरूरी है।
आता पुण्यासह छत्रपती संभाजीनगर इथं अनेक उद्योग येत असून त्याद्वारे स्थानिक पातळीवर अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. शासकीय औद्योगिक संस्थांमधल्या तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्या अनुषंगानं हर घर दुर्गा अभियानाचा प्रारंभ उद्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते होत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज दिली. मुंबईच्या कुर्ला इथल्या शासकीय औद्योगिक संस्थेत यासाठी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संपला. या अंतिम टप्प्यात 40 मतदारसंघांमध्ये येत्या 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यासाठी 415 उमेदवार रिंगणात असून 39,18,000 जास्त मतदार त्यांचं भवितव्य ठरवणार आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पावसामुळे मैदान ओलं झाल्यानं आज तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला गेला. पावसामुळे काल दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नव्हता, तर पहिल्या दिवशी केवळ 35 षटकांचा खेळ झाल्यानंतर खेळ थांबवावा लागला होता. त्यावेळी बांगलादेशनं 3-107 धावा केल्या होत्या. 2 सामन्यांच्या या मालिकेत भारत पहिला सामना जिंकून 1-0 आघाडीवर आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बंगळुरू इथल्या नव्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं आज उद्घाटन झालं. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स हे या अकादमीचं नाव असून इथं जागतिक दर्जाच्या क्रीडाविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. क्रीडा विज्ञान पुढे नेणं आणि भारतीय क्रीडा परिसंस्थेचा विस्तार करणं हा अकादमीचा उद्देश असल्याचं बीसीसीआयनं म्हटलं आहे. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अंतराळवीर बॅरी विल्मोर यांना परत आणण्यासाठी नासा या अंतराळ संशोधन संस्थेनं आज अमेरिकेच्या फ्लोरिडा इथल्या केप कॅनवरल स्पेस फोर्स स्थानकावरून स्पेसएक्स हे यान अंतराळात सोडलं. हे यान अंतराळ कक्षेत सुरक्षित पोचलं आहे. यात अंतराळवीर निक हेक आणि अलेक्झांडर गोर्बुनोव रवाना झाले आहेत. तमिळनाडूमध्ये राज्याचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी आज संध्याकाळी राजभवनात आयोजित समारंभात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत सेंथिल बालाजी, गोवी चेझियान, आर राजेंद्रन आणि एस एम नासर या 4 जणांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. शेतकऱ्यांच्या यशोगाथेतूनच समाज, राज्य आणि देश उभा राहतो. त्यांच्याशिवाय देशाला भविष्य नाही असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं. वर्ष 2020-2022 एकंदर 448 राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते आज मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यातल्या शेतकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा होता, त्यामुळेच ते इतकं महान कार्य करू शकले असं राज्यपाल म्हणाले. हे सर्वसामान्यांचं सरकार असून लोकांच्या हाताला काम देणं, माझी लाडकी बहीणसारखी योजना आणण्याचं काम महायुती सरकारनं केलं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा इथं म्हणाले. साताऱ्यात पाटण विधानसभा मतदारसंघातल्या विविध कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुलाचं उद्घाटन आणि नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या पाणी योजनेचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. ईडी सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांना अडकवणं हेच भाजपाचं धोरण असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर कडील तळ्याच्या पाळीवर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन आज ठाकरे यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते. जम्मू काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातल्या एका गावात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान आज एका दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी ठार केलं. या कारवाईत आतापर्यंत 2 दहशतवादी ठार झाले आहेत. एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे तर 2 अधिकारी जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया अभियानामुळे भारत जगातलं महत्वाचं उत्पादन केंद्र बनल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या 11,240 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण. शासकीय औद्योगिक संस्थांमधल्या तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण देण्यासाठी हर घर दुर्गा अभियानाला उद्यापासून प्रारंभ. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठीच्या प्रचाराची सांगता, 1 ऑक्टोबर रोजी मतदान आणि भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.